शरीर एका मंदिरासमान आहे आणि हे हात त्याचे पुजारी, हात जे कुटुंबाला मायेचा घास भरवतात, ममतेने पालन करतात, रोगराईपासून रक्षण करतात. स्वयंपाकाच्या व जेवणाच्या आधी हात जर स्वच्छ धुतले नाहीत तर त्यापासून शरीराला धोका निर्माण होतो. हात साबणानं अगदी स्वच्छ धुवून घ्या, नाहीतर हे मंदिर आजाराचं घर बनू शकतं. भाषेची निवड करण्यासाठी एक, आपल्या अकाउंटची वैधता आणि बॅलन्स रक्कम समजण्यासाठी दोन, अकाउंट रिचार्ज करण्यासाठी तीन आणि ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्यासाठी कृपया 4 डायल करा.